आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी आशियाई बँकेच्या 500 दशलक्ष डॉलर्स कर्ज प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। खामगाव जालना नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध। आणि मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार। आता सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत, संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता, मात्र त्यानंतर योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं, त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या। तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करायला सांगण्यात आलं, ज्यांनी केवायसी केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहे, बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाही, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं।
60,00,000, 80,00,000 जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही।
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जाला तसंच राज्यनिधीच्या प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार असल्यानं राज्यातील रस्ते सुधारणा आणि विकासाला आणखी गती मिळणार आहे। बुलडाणा जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या खामगाव जालना नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे। केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे। रेल्वे सुधारणा अधिनियम 2008 अंतर्गत जालना खामगाव दरम्यानचा 162 किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आलाय। या प्रकल्पासाठी आवश्यक निधीपैकी 50% हिस्सा महाराष्ट्र शासनानं स्वीकारला असून त्याची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। मध्य आणि सेंट्रल रेल्वेला जोडणारा हा महत्वाकांक्षी रेल्वे मार्ग बुलडाणा जिल्ह्याच्या औद्योगिक व्यापारी आणि सामाजिक विकासाला चालना देणारा ठरणार आहे। सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन्ड प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं सीबीएसईनं जाहीर केलंय। हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील, मात्र ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय। सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचं आधार तपशील वापरता येणार आहे। देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष सीपीआय आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सीपीएम आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्या संयुक्त विद्यमानं आज नागपुरातील व्हेरायटी चौक इथं निदर्शनं करण्यात आली। या आंदोलनाचं नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव डॉ युगल रायलू आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड अरुण लाटकर यांनी केलं। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत वाढती महागाई नियंत्रणात आणावी, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे निर्णय तातडीनं घ्यावे अशी मागणी केली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं खामला चौक देवनगर इथलं जनसंपर्क कार्यालय उद्या 3 जूनपासून महाल इथल्या गडकरी वाडा इथं स्थलांतरित करण्यात येत आहे. यापुढील सर्व जनसंपर्क आणि नागरिकांच्या भेटीगाठींसाठी हे कार्यालय महाल इथल्या गडकरी वाडा इथं कार्यरत राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या वारसांना आता औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीतही अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागानं दिले आहे. राज्य सरकारच्या वतीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अलिकडेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्यावेळी आंदोलकांच्या वारसांना एसटीप्रमाणे एमआयडीसीतही नोकरीचं आश्वासन दिलं होतं. अमरावती जिल्ह्यातील बसस्थानकांनी राज्यस्तरीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलंय. व गटात परतवाडा बसस्थानकानं प्रथम, मोर्शीनं द्वितीय, तर चांदूर बाजारनं तृतीय क्रमांक पटकावला असून क गटात अंजनगाव सुरजी बसस्थानकाला द्वितीय क्रमांक मिळालाय. एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती प्रादेशिक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसंच 12 कर्मचाऱ्यांना लालपरी गौरवरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच 25 वर्षांहून अधिक काळ अपघातविरहित सेवा बजावणाऱ्या 6 चालकांचा सत्कार करण्यात आला. तर एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत सलग 260 दिवस अपघातमुक्त सेवा देणाऱ्या 7 चालकांनाही गौरवण्यात आलं. नागपूरच्या असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटतर्फे जीएमआर विमानतळ प्रकरण मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरातील रामगिरी इथं सत्कार करण्यात आला. एआयडीच्या शिष्टमंडळानं केंद्र सरकारकडून प्रकल्पाला मंजुरी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या निर्णयामुळे नागपूरचं विमान वाहतूक, लॉजिस्टिक आणि गुंतवणूक केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट होईल. तसंच विदर्भातील औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास एआयडीतर्फे व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात 7 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये यवतमाळ, वणी, केळापूर, राळेगाव, दारव्हा, पुसद आणि उमरखेड इथल्या तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमामुळे 60 पेक्षा जास्त देशांचे खेळाडू आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसनान ओंबारू हफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पॉर्नपावी चोचूवांग हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदांबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि अत्यंत हलक्या पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा देखील वाहू शकतो. येत्या 6 जूनपर्यंत कमी अधिक प्रमाणात विदर्भात वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केलाय. दरम्यान सततच्या वादळी पर्जन्यमानामुळे कमाल तापमानात घट झाली असून मागील 24 तासात विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात काल रात्री झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. वादळी वाऱ्यानं वीज तारा तुटून आणि खांब वाकल्यानं धारणी उपकेंद्राअंतर्गत 150 हून अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय. कुसुमकोट भोकर बर्डी महामार्गावर अनेक झाडं कोसळल्यानं वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या 3र्या टप्प्यातील कामांसाठी आशियाई बँकेच्या 500 दशलक्ष डॉलर्स कर्ज प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. खामगाव जालना नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध आणि मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.